Lakers और Timberwolves के बीच खेल बेहद रोमांचक था।
Das Spiel zwischen den Lakers und Timberwolves war sehr spannend.
दोनों टीम ने शुरुआत से कड़ा खेला।
Beide Teams haben hart von Anfang an gespielt.
पहले क्वार्टर में लेकर्स ने बढ़त बनाई।
Im ersten Viertel übernahmen die Lakers die Führung.
उन्होंने तेज ब्रेक के साथ कई अंक बनाए।
Sie erzielten viele Punkte mit schnellen Pausen.
Timberwolves ne tezi se mukabla kiya.
Die Timberwolves kämpften schnell zurück.
Unhone kuch shandar khel banaye taki ve score kar sake.
Sie machten einige großartige Spiele, um zu punkten.
Khel antaral mein bahut kareeb tha.
Das Spiel war sehr eng zur Halbzeit.
Fans ne break ke dauran apni teamon ke liye taali bajayi.
Die Fans jubelten für ihre Teams während der Pause.
Dusre half mein Timberwolves aage badh gaye.
In der zweiten Hälfte haben die Timberwolves aufgeholt.
यह एक तीव्र खेल था अंत तक।
Es war ein intensives Spiel bis zum Ende.
अंतिम क्षणों में दोनों टीमें बराबर थीं।
In den letzten Momenten waren beide Teams unentschieden.
अंतिम सेकंड में लेकर्स ने एक बास्केट बनाया।
In den letzten Sekunden erzielten die Lakers einen Korb.
भीड़ ने ताली बजाई जैसे खेल खत्म हुआ।
Die Menge jubelte, als das Spiel endete.
लेकर्स ने खेल जीता और अगले दौर में चले गए।
Die Lakers gewannen das Spiel und zogen in die nächste Runde.
सरकार ने पीएम किसान सम्मान निधि योजना के बारे में नए विवरण की घोषणा की।
Die Regierung gab neue Details zum PM Kisan Samman Nidhi Programm bekannt.
ये योजना किसानों की मदद करती है वित्तीय सहायता प्रदान करके।
Dieses Schema hilft Landwirten, indem es finanzielle Unterstützung bereitstellt.
किसान सीधे अपने बैंक खातों में पैसे प्राप्त कर सकते हैं।
Bauern können Geld direkt auf ihre Bankkonten erhalten.
कई किसान इस पहल से लाभान्वित हुए हैं जब से यह शुरू हुआ।
Viele Landwirte haben von dieser Initiative profitiert, seit sie begonnen hat.
निधियों का विभिन्न कृषि आवश्यकताओं के लिए उपयोग किया जाता है।
Die Mittel werden für verschiedene landwirtschaftliche Bedürfnisse verwendet.
किसान बीज, उर्वरक और उपकरण इस पैसे से खरीद सकते हैं।
Landwirte können Samen, Düngemittel und Geräte mit diesem Geld kaufen.
योजना का प्रभाव ग्रामीण परिवारों के लिए महत्वपूर्ण है।
Die Auswirkungen des Plans sind bedeutend für ländliche Familien.
यह उनके जीवन की गुणवत्ता को तनाव को कम करके सुधारने में मदद करता है।
Es hilft, ihre Lebensqualität zu verbessern, indem es Stress reduziert.
सरकार इस समर्थन को सभी किसानों के लिए जारी रखने का लक्ष्य रखती है।
Die Regierung zielt darauf ab, diese Unterstützung für alle Landwirte fortzusetzen.
ये किसानों की आजीविका में सुधार की दिशा में एक अच्छा कदम है।
Das ist ein guter Schritt zur Verbesserung der Lebensgrundlagen der Landwirte.
किसान भविष्य में कृषि के लिए आशावादी हैं।
Bauern sind optimistisch über die Zukunft der Landwirtschaft.
अर्थव्यवस्था एक जटिल प्रणाली है जो सभी को प्रभावित करती है।
Die Wirtschaft ist ein komplexes System, das jeden beeinflusst.
वित्त के मूल सिद्धांतों को समझना सूचनापूर्ण निर्णय लेने के लिए आवश्यक है।
Das Verständnis der Grundlagen der Finanzen ist unerlässlich für fundierte Entscheidungen.
वित्तीय साक्षरता व्यक्तियों को पैसे प्रबंधन को समझने में मदद करती है।
Finanzielle Bildung hilft Einzelpersonen, Geldmanagement zu verstehen.
समझदारी से निवेश करना वित्तीय सुरक्षा की लंबी अवधि में ले जा सकता है।
Weise investieren kann zu finanzieller Sicherheit auf lange Sicht führen.
स्टॉक मार्केट विभिन्न कारकों जैसे ब्याज दरों और आर्थिक नीतियों से प्रभावित है।
Der Aktienmarkt wird von verschiedenen Faktoren beeinflusst, wie zum Beispiel Zinssätze und wirtschaftliche Politiken.
Budgeting एक महत्वपूर्ण कौशल है जो किसी भी व्यक्ति के लिए वित्तीय स्वतंत्रता की कोशिश कर रहा है।
Das Budgetieren ist eine wichtige Fähigkeit für jeden, der nach finanzieller Unabhängigkeit strebt.
बचत समय के साथ बढ़ सकती है यदि कोई अनुशासित हो।
Ersparnisse können über die Zeit anwachsen, wenn man diszipliniert ist.
करों को समझना प्रभावी वित्तीय योजना के लिए महत्वपूर्ण है।
Das Verständnis von Steuern ist entscheidend für eine effektive Finanzplanung.
शिक्षा में निवेश अक्सर उच्च रिटर्न देता है भविष्य में।
Investieren in Bildung bringt oft hohe Renditen in der Zukunft.
ऊंची चट्टानों और नीले जल के बीच छिपा हुआ काला गोलोरिज़े सार्डिनिया के तट पर एक छुपा हुआ रत्न है।
Eingebettet zwischen hochaufragenden Klippen und azurblauem Wasser ist Cala Gollerizzei ein verstecktes Juwel an der Küste von Sardinien.
समुद्रतट इसके शुद्ध रेत के लिए प्रसिद्ध है जो भूमध्यसागरीय सूर्य के नीचे चमकती है।
Der Strand ist berühmt für seinen unberührten Sand, der unter der mediterranen Sonne schimmert.
Sailani aksar iske adbhut drishya aur crystal spasht jal ki tareef karte hain.
Besucher schwärmen oft von seinen atemberaubenden Aussichten und kristallklarem Wasser.
Beach tak rugged raste par trekking ek romanchak anubhav pesh karti hai.
Das Wandern auf dem rauen Weg zum Strand bietet ein aufregendes Erlebnis.
Ghure hue samudra aur aakash ke jeevant rangon ko dekhna ek dhyanmagn anubhav hai.
Das Starren auf die lebhaften Farben des Meeres und des Himmels ist ein meditativer Erlebnis.
लहरों की नर्म आवाज किनारे पर लहराते हुए एक शांत वातावरण बना रही है।
Der sanfte Klang der Wellen, die ans Ufer schlagen, schafft eine ruhige Atmosphäre.
जैसे ही सूरज ढलता है, आकाश संतरे और जामुनी का कैनवास में बदल जाता है।
Als die Sonne untergeht, verwandelt sich der Himmel in eine Leinwand aus Orangen und Lila.
यह आकर्षक दृश्य फोटोग्राफरों और दर्शकों को एकत्र होने और पल को कैद करने के लिए आमंत्रित करता है।
Dieser faszinierende Anblick lädt Fotografen und Zuschauer gleichermaßen ein, sich zu versammeln und den Moment festzuhalten.
Kala Golden mein har daura kisi ko iski prakritik sundarta ki aur hairan kar deta hai.
Jeder Besuch in Kala Golaritze hinterlässt einen in Ehrfurcht vor seinem natürlichen Glanz.
Kala Golaritze vastav mein ek swarg hai jise nahi khona chahiye.
Kala Golaritze ist in der Tat ein Paradies, das man nicht verpassen sollte.
व्यावसायिक मुक्केबाजी के क्षेत्र में रयान गाजिया और रोली रोमेरो के बीच बढ़ता मैच प्रशंसकों और विश्लेषकों को समान रूप से प्रभावित कर गया है।
Im Bereich des Boxsports hat der bevorstehende Kampf zwischen Ryan Garcia und Rolly Romero sowohl die Fans als auch die Analysten fasziniert.
इस मुकाबले के चारों ओर का शोर ने प्रत्येक फाइटर की रणनीति और प्रशिक्षण विधियों पर चर्चा बढ़ा दी है।
Der Bass um diesen Wettkampf hat die Diskussionen über die Strategien und Trainingsmethoden jedes Kämpfers verstärkt.
Gazia, jo apni tezi se mare jane wale mukkon ke liye jane jate hain, ek counter yojana ka upyog karenge jo satikta aur gati par zor deti hai.
Garcia, bekannt für seine blitzschnellen Schläge, wird eine Gegenstrategie anwenden, die Präzision und Geschwindigkeit betont.
Kade vipreet mein Romero apni krur taakat aur aakramak drishtikon par bahut nirbhar karta hai.
In starkem Kontrast verlässt sich Romero stark auf seine brutale Stärke in Kombination mit einem aggressiven Ansatz.
Vishleshak ek teevr bhuse ke aadan pradan ki bhavishyavani karte hain, vishesh roop se ladai ke shuruaati daur mein.
Analysten sagen einen heftigen Austausch von Schlägen voraus, insbesondere in den frühen Runden des Kampfes.
दोनों प्रतियोगियों ने उनके करियर के दौरान उल्लेखनीय स्थिरता का प्रदर्शन किया है, जो निस्संदेह इस मुकाबले में एक महत्वपूर्ण भूमिका निभाएगा।
Beide Wettbewerber haben bemerkenswerte Resilienz während ihrer Karrieren gezeigt, die zweifellos eine entscheidende Rolle in diesem Showdown spielen wird.
जैसे ही अंतिम घंटी बजती है, एक उत्तेजना की सिम्फनी की अपेक्षा करें जब प्रशंसक अपने पसंदीदा सेनानी के पीछे एकत्र होते हैं।
Wenn die letzte Glocke läutet, erwarte eine Symphonie der Aufregung, während die Fans hinter ihrem Lieblingskämpfer zusammenkommen.
वास्तव में, ये मुकाबला दोनों एथलीटों के करियर में मील का पत्थर बनने का वादा करता है, जिसमें उनके खेल के प्रति समर्पण और जुनून शामिल हैं।
In der Tat verspricht diese Konfrontation ein Meilenstein in den Karrieren beider Athleten zu sein, die ihre Hingabe und Leidenschaft für den Sport verkörpern.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.